हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवे तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, ख्रिस्ताकडे वाटचाल हे जे पुस्तक आहे, जे संदेष्टी एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे, त्याचा आपण अभ्यास करत आहोत. आणि आजच्या मननासाठी जो अध्याय निवडलेला आहे तो अध्याय 7 आहे, आणि धडा 7 म्हटला तरी चालेल. आणि आजच्या धड्याचं शीर्षक आहे शिष्यत्वाची चाचणी. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि ख्रिस्ताकडे वाटचाल हे पुस्तक उघडूयात, आणि आज आम्हाला धडा कुठला बोध देत आहे यावरती आपलं लक्ष केंद्रित करूयात. जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल तर तो एक नवीन उत्पत्ती आहे. जुन्या गोष्टी निघून गेल्या आहेत, पहा सर्व गोष्टी नवीन झाल्या आहेत. दुसरे करिंथ याचा 5:17 एखादी व्यक्ती अचूक वेळ किंवा ठिकाण सांगू शकत नाही किंवा रूपांतराच्या प्रक्रियेत सर्व परिस्थितीशी साखळी शोधू शकत नाही, परंतु यामुळे तो अपरिवर्तित असल्याचे सिद्ध होत नाही. ख्रिस्त निकदेमसला म्हणाला, वारा जेथे वाहतो तेथे वाहतो, त्याचा आवाज तू ऐकतोस, परंतु तो कोठून येतो आणि कोठे जातो हे सांगता येत नाही. आत्म्याने जन्मलेले प्रत्येक जण असेच आहेत. योहानकृत शुभवर्तमान याचा 3:8 वाऱ्याप्रमाणे जो अदृश्य आहे तरीही ज्याचे परिणाम स्पष्टपणे दिसतात आणि जाणवतात, तो मानवी हृदयावर काम करताना देवाचा आत्मा आहे. ती पुनरुत्पादक शक्ती जी मानवी डोळा पाहू शकत नाही, आत्म्यात एक नवीन जन्म नवीन जीवन देतो. ते देवाच्या प्रतिमेत एक नवीन अस्तित्व निर्माण करते. आत्म्याचे कार्य शांत आणि अगोचर असेल तरी त्याचे परिणाम प्रकट होतात. जर देवाच्या आत्म्याचे हृदयाचे नूतनीकरण केले असेल तर जीवन वस्तुस्थितीची साक्ष देईल. आपण आपली अंतकरणे बदलण्यासाठी किंवा स्वतःला देवाशी एकरूप होण्यासाठी काहीही करू शकत नाही. आपण स्वतःवर किंवा आपल्या चांगल्या कृतीवर अजिबात विश्वास ठेवू नये, तर आपले जीवन हे प्रकट करेल की देवाची कृपा आपल्यामध्ये आहे की नाही. चारित्र्य, सवयी, आवडीनिवडी यात बदल दिसून येईल. ते काय होते आणि ते काय आहेत यातील फरक स्पष्ट होईल आणि निश्चित होईल. वर्ण प्रकट होतो नाही, अधूनमधून चांगली कृत्य आणि अधूनमधून दुष्कृत्य करून, परंतु नेहमीच्या शब्द आणि कृती आणि प्रवृत्तीने. हे खरे आहे की ख्रिस्ताच्या नूतनीकरणाच्या सामर्थ्याशिवाय निर्वासनाची बाह्य शुद्धता असू शकते. प्रभावाचे प्रेम आणि इतरांच्या सन्मानाची इच्छा एक सुव्यवस्थित जीवन निर्माण करू शकते. स्वाभिमान आपल्या वाईटाचे स्वरूप टाळण्यास प्रवृत्त करू शकतो. स्वार्थी हृदय उदार कृती करू शकते. मग आपण कोणाच्या बाजूने आहोत हे आपण कोणत्या मार्गाने ठरवू? हृदय कोणाकडे आहे? आमचे विचार कोणाशी आहेत? आपल्याला कोणाशी संवाद साधायला आवडतो? आमची सर्वात प्रेमळ स्नेह आणि आमची सर्वोच्च ऊर्जा कोणाकडे आहे? जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर आपले विचार त्याच्याबरोबर आहेत आणि आपले गोड विचार त्याच्याबद्दल आहेत. आपल्याकडे जे काही आहे आणि जे काही आहे ते त्याच्यासाठी पवित्र आहे. त्याची प्रतिमा धारण करण्याची, त्याचा आत्मा श्वास घेण्याची आणि इच्छा पूर्ण करण्याची आणि सर्व गोष्टीमध्ये त्याला संतुष्ट करण्याची आपली इच्छा आहे. जे ख्रिस्त येशूमध्ये नवीन प्राणी बनतील ते आत्म्याची फळ प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, सौम्यता, चांगुलपणा, विश्वास, नम्रता, संयम आणतील. गलतीकरासपत्र याचा 5:22-23 ते यापुढे पूर्वीच्या वासनानुसार स्वतःला बदलणार अथवा बनणार नाहीत, परंतु देवाच्या पुत्राच्या विश्वासाने ते त्याच्या चरणांचे अनुसरून आणि अनुसरण करतील, त्यांचे चारित्र्य प्रतिबिंबित करतील आणि ते शुद्ध असल्याप्रमाणे स्वतःला शुद्ध करतील. त्यांना ज्या गोष्टींचा कधी तिरस्कार वाटतो त्या आता त्यांना आवडतात, आणि ज्या गोष्टीवर ते एकेकाळी प्रेम करत होते त्याचा तिरस्कार करतात. गर्विष्ठ आणि स्वतःला ठामपणे सांगणारे नम्र आणि नीच मनाने बनतात. व्यर्थ व वरवरचे गंभीर आणि बिंधास्त बनतात. मध्यधुंद लोक शांत होतात आणि भ्रष्ट लोक शुद्ध होतात. जगातील निरर्थक चालीरीती ला बाजूला ठेवल्यासारखे ते वागतात. आणि म्हणूनच ख्रिश्चन बाह्य शोभा शोधणार नाही, तर लपलेल्या माणसाच्या हृदयात ज्यामध्ये भ्रष्टता नाही अगदी नम्र आणि शांत आत्म्याचे अलंकार आहेत. पहिले पेत्र याचा 3:3-4 जोपर्यंत ते सुधारणेचे कार्य करत नाही तोपर्यंत खऱ्या पश्चातापाचा कोणताही पुरावा नाही. जर त्यांचे प्रतिज्ञा पुनर्संचित केली, त्याने लुटले आहे ते पुन्हा दिले, त्यांच्या पापांची कबुली दिली आणि देवावर आणि त्याच्या सहकार्यावर प्रेम केले, तर पापी खात्री बाळगू शकतो की तो मृत्यूपासून जीवनात गेला आहे. जेव्हा चुकीचे पापी प्राणी म्हणून आपण ख्रिस्ताकडे येतो आणि त्याच्या क्षमाशील कृपेचे भागीदार बनतो, तेव्हा हृदयात प्रेम उत्पन्न होते. प्रत्येक ओझे हलके आहे, कारण ख्रिस्ताने लादलेले जू सोपे आहे. कर्तव्य म्हणजे आनंद होतो आणि आनंदाचा त्याग होतो. जो मार्ग आधी अंधारात आच्छादलेला दिसत होता तो न्यायाच्या सूर्याच्या किरणांनी उजळतो. ख्रिस्ताच्या चारित्र्यातील प्रेमळपणा त्याच्या अनुयायांमध्ये दिसून येईल. देवाची इच्छा पूर्ण करण्याचा त्याचा आनंद होता. देवावर प्रेम, त्याच्या गौरवासाठी आवेश, आपल्या निर्माणकर्त्याच्या जीवनात नियंत्रण शक्ती होती. देवाने म्हणजेच काय की प्रेमाने त्याच्या सर्व कृतींना सुशोभित केले आणि सुशोभितच केलेले आहे. प्रेम हे देवाचे आहे. अशुद्ध हृदय त्याची उत्पत्ती किंवा निर्मिती करू शकत नाही. हे फक्त हृदयात आढळते जेथे येशू राज्य करतो. आम्ही प्रेम करतो कारण त्याने प्रथम आपल्यावर प्रेम केले. पहिले योहान याचा 4:19 दैवी कृपेने नूतनीकरण झालेल्या हृदयात प्रेम ही कृतीचे तत्व आहे. ते चारित्र्य सुधारते, आवेगावर नियंत्रण ठेवते, आकांक्षा नियंत्रित करते, शत्रुत्व वश करते आणि आपुलकी वाढवते. आत्म्यामध्ये जपलेले हे प्रेम जीवनाला मधुर बनवते आणि आजूबाजूला एक परिकृत प्रभाव पाडते. दोन चुका आहेत ज्याच्या विरुद्ध देवाच्या मुलांनी, विशेषतः ज्यांनी त्याच्या कृपेवर विश्वास ठेवला आहे, विशेषतः सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पहिले, ज्यावर आधीच लक्ष ठेवले आहे ते त्यांच्याकडे पाहणे आहे. स्वतःची कामे ते जे काही करू शकतात त्यावर भरोसा ठेवून स्वतःला देवाशी सुसंगत ठेवण्यासाठी जो कायदा पाळतात अथवा पाळत स्वतःच्या कर्माने पवित्र होण्याचा प्रयत्न करतो तो अशक्यप्राय प्रयत्न करतो. ख्रिस्ताशिवाय मनुष्य जे काही करू शकतो ते स्वार्थ आणि पापाने दूषित आहे. ही केवळ ख्रिस्ताची कृपा आहे विश्वासाद्वारे जी आपल्याला पवित्र बनवू शकते. उलट आणि कमी धोकादायक चूक अशी आहे की ख्रिस्तावरील विश्वास माणसांना देवाचा नियम पाळण्यापासून मुक्त करतो, कारण केवळ विश्वासानेच आपण ख्रिस्ताच्या कृपेचे भागीदार बनतो. आपल्या कृत्यांचा आपल्या मुक्तीशी काहीही संबंध नाही. परंतु येथे लक्षात घ्या की आज्ञापालन हे केवळ बाह्य पालन नाही तर प्रेमाची सेवा आहे. देवाचा नियम हा आपल्या स्वभावाशी अभिव्यक्ती आहे. हे प्रेमाच्या महान तत्वाचे तूर्त स्वरूप आहे आणि म्हणूनच स्वर्ग आणि पृथ्वीवरील त्याच्या सरकारचा पाया आहे. जर आपली अंतःकरणे देवाच्या प्रतिमेचे नूतनीकरण केले, जर ईश्वरी प्रेम आपल्यात बिंबवले तर देवाचा नियम जीवनात पाळला जाणार नाही का? जेव्हा प्रेमाचे तत्व हृदयात बिंबवले जाते, जेव्हा मनुष्याने त्याला निर्माण केलेल्या त्याच्या प्रतिमेत नूतनीकरण केले जाते, तेव्हा नवीन कराराचे वचन पूर्ण होते. मी माझे नियम त्याच्या हृदयात घालील आणि त्यांना आणि त्यांच्या मनात मी ते लिहील. इब्रेकरास पत्र याचा 10:16 आणि जर नियम हृदयात लिहिले असेल तर तो जीवनाला आकार देणार नाही का? आज्ञाधारकता, सेवा आणि प्रेमाची निष्ठा हे शिष्यत्वाचे खरे लक्षण आहे. अशा प्रकारे पवित्र शास्त्र म्हणते, आम्ही त्याच्या आज्ञा पाळणे हीच देवावरची प्रीती आहे. जो म्हणतो मी त्याला ओळखतो आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही तो लबाड आहे आणि त्याच्यामध्ये सत्य नाही. 1 योहान 5:3 माणसाला आज्ञाधारकपणापासून मुक्त करण्याऐवजी जो विश्वास आहे आणि केवळ विश्वास जे आपल्याला ख्रिस्ताच्या कृपेचे भागीदार बनवते, जे आपल्याला आज्ञाधारकपणा करण्यास सक्षम करते. आपण आपल्या आज्ञाधारकतेने मोक्ष मिळवू शकत नाही किंवा तारण मिळत नाही, कारण तारण ही देवाची मोफत देणगी आहे जी विश्वासाने मिळावी. पण आज्ञापालन हे विश्वासाचे फळ आहे. तुम्हाला माहिती आहे की आमची पापे दूर करण्यासाठी प्रकट झाला होता आणि त्याच्यामध्ये कोणतेही पाप नाही. जो कोणी त्याच्यामध्ये राहतो तो पाप करत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही, त्याला ओळखत नाही. 1 योहान 3:5-6 येथेच खरी कसोटी आहे. जर आपण ख्रिस्तामध्ये राहिलो, जर देवाचे प्रेम आपल्यामध्ये वास करेल आणि असेल तर आपल्या भावना, आपले विचार, आपले उद्दिष्ट, आपली कृती त्याच्या पवित्र कायद्याच्या नियमांमध्ये व्यक्त केल्याप्रमाणे देवाच्या इच्छेशी सुसंगत असेल. लहान मुलांना कोणीही तुमची फसवणूक करू नये. जे नीतिमत्व करते तो नीतिमान आहे, तसाच तो नीतिमान आहे. 1 योहान 3:7 धार्मिकतेची व्याख्या देवाच्या पवित्र कायद्याच्या मानकानुसार केली जाते, जी सिनायवर दिलेल्या 10 नियमांमध्ये व्यक्त केली जाते. ख्रिस्तावरील तथाकथित विश्वास जो मनुष्याच्या अथवा मनुष्यांना देवाच्या आज्ञाधारकतेच्या बंधनातून मुक्त करण्याचा दावा करतो तो विश्वास नसून गृहतिक आहे. विश्वासाद्वारे कृपेचे तारण झाले आहे, पण विश्वास जर तो कार्य करत नसेल तर तो मेला आहे. इफिसकरास पत्राचा 2:8 आणि याकोबाचे पत्राचा 2:17 येशू पृथ्वीवर येण्यापूर्वी स्वतःबद्दल म्हणाला, हे माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यास मला आनंद आहे. होय, तुझा नियम माझ्या हृदयात आहे. स्तोत्रसंहिता 40:8 आणि तो पुन्हा स्वर्गात जाण्यापूर्वी त्याने घोषित केले, मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळल्या आहेत आणि त्याच्या प्रेमात राहिलो आहे. योहानकृत शुभवर्तमानाचा 15:10 पवित्र शास्त्र म्हणते, आम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपण त्याला ओळखतो हे याद्वारे आपल्याला कळते. जो म्हणतो की तो त्याच्यामध्ये राहतो त्याने त्याला चालले पाहिजेत आणि तसे चालले पाहिजेत. 1 योहान 2:3-6 कारण येशू ख्रिस्त देखील आमच्यासाठी दुःख सहन केले, आम्हाला एक उदाहरण देऊन गेला की तुम्ही त्याच्या पावलांचे अनुसरण केले पाहिजेत. 1 पेत्र 2:21 सार्वकालिक जीवनाची स्थिती आता अशीच आहे जी ती नेहमी होती. आमच्या पहिल्या पालकांच्या पतनापूर्वी ती नंदनवनात होती. देवाच्या नियमांचे पूर्ण पालन, परिपूर्ण धार्मिकता, जर यापैकी कोणत्याही अटीवर शाश्वत जीवन दिले गेले तर संपूर्ण विश्वासाचा आनंद धोक्यात येईल. पापाचा मार्ग मोकळा असेल, त्याच्या सर्व दुःख आणि दुःखाच्या वेदनेसह तिथं आम्ही जाणार आहोत की नाही? पतनापूर्वी आदामाला देवाच्या नियमांचे पालन करून नीतिमत्त पात्र बनणे शक्य होते, पण ते आता करण्यास अयशस्वी ठरला आणि त्याच्या पापामुळे आपले स्वभाव घसरले आहेत आणि आपण स्वतःला नीतिमान बनू शकत नाही. आपण पापी अपवित्र असल्यामुळे आपण पवित्र नियमांचे पूर्ण पालन करू शकत नाही. देवाच्या कायद्याच्या दाव्याची पूर्तता करण्यासाठी आमच्याकडे स्वतःचे कोणतीही धार्मिकता नाही, परंतु ख्रिस्ताने आपल्यासाठी सुटकेचा मार्ग तयार केला आहे. आपल्याला भेटावे लागेल अशा परीक्षा आणि प्रलोभनामध्ये तो पृथ्वीवर राहत होता आणि पाप विरहित जीवन जगला. तो आपल्यासाठी मरण पावला आणि आता तो आमची पापे घेऊन आणि आम्हाला त्याचे नीतिमत्व देण्याची तोने देऊ केलेला आहे. जर तुम्ही सुरक्षित असाल तर त्याची आठवण करा. आणि जर तुम्हाला वाटत आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला त्यामुळे आम्हाला अभिमान बाळगण्यासारखे आहे आणि आमच्यामध्ये स्वतःचा अभिमान बाळगण्यासारखे काहीच नाही, आमच्यामध्ये असं काहीच नाही की ज्याचा आम्ही अभिमान बाळगावात, परंतु आमच्यामध्ये एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याने आमच्यासाठी त्या क्रूसावरती बलिदान दिलेलं आहे आणि त्याने आम्हाला विकत घेतलेलं आहे आणि संपूर्ण अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. ख्रिस्ताच्या मागे पोहोचतो आणि तो स्वतःला सामर्थ्याने प्रकट करेल. आपल्या गरजेची भावना आपल्याला त्याच्याकडे आणि देवाच्या वचनाकडे जितकी जास्त आकर्षित करेल तितके त्याच्या चारित्र्याबद्दल आपले विचार उच्च असतील आणि आपण त्याची प्रतिमा अधिक पूर्णपणे प्रतिबिंबित करू. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो की तुझ्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगामध्ये तू पाठवलेला आहे आणि आम्ही शिष्य बनण्यासाठी तयार झालेलो आहोत. प्रभू परमेश्वर पित्या, प्रत्येक मनुष्य जो ख्रिस्तामध्ये आहे हा त्याचा शिष्य आहे, कारण की त्याने आमच्यावरती समान प्रेम केलेलं आहे. त्याने भेदभाव दर्शवलेला नाही किंवा दाखवलेलं नाही. प्रभू परमेश्वर पित्या, त्या चाचणीमध्ये आम्ही उत्तीर्ण व्हावत म्हणून पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे आणि आजचा धडा समजण्यासाठी आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाचा फुले खळखळाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाचा फुले खळखळाटे. स्वर्ग मग येशू नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. सहवास पुरे तव यास स्वर्ग मग येशू नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. रत्पटी तुझी गोमटी मूर्ती वसरे पुढे असो केली. किती गोड किती गोड किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाचा पुढे खळखळाटे. प्रेम तू देवा प्रभु रूपा येशी धरुन येशु नावा.
आश्रयाचा खडका वारा सुटे भोवती लाटाही उसळती वारा सुटे भोवती लाटा
श्रोता हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.